सावली अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
स्वतः जानकीचे प्रपंचात सहा अपत्ये होती नांदत, पैकी पाच मुलींच्या संगत एक सुपुत्र लाभला। वत्सला आणि ताराबाई चिमणे नंतर बापू येई, कुसुमचे पाठीवर येई एक सुपुत्री कलावती। मुलींचे लग्नानंतर नातवंडांनी भरले घर, असा हा जानकी संसार बाळ गोपाळांनी नांदतसे। गाई वासरे होती गोठ्यात, उत्तम धान्य येई शेतात, कमतरता नव्हती कशात। प्रपंचू परमार्थू एकुकेला, जे परमार्थ उत्तम साधती, साधूपरी ठेवनी आवृत्ती, आणि प्रपंचात न गुंतती, स्थित प्रज्ञासारखे। वृत्ती सदैव राही शांत, संसरी अपत्तीत न कोपत, अद्वैत भावना मनात जागृत राहे प्रेमरूपे। परी दादा जणू जमदग्नी, या रेणुकेस लाभले जीवनी। खडाष्टक होई संसारातुनी क्षुल्लक ऐशा कारणे। नवरात्राचे असता सुदिन म्हणोनी पुढील प्रांगणातून, गरबे करीती सर्व मिळून मुले मुली दरुवाड्याची। जैसे गरबे येती रंगात, मुली आईस विचारित, गीते गावीत गरब्यात आम्हा सवे खेळुनिया। मुलींची ऐकून विनवणी जानकी खेळे गरब्यातुनी, रंगभरता रिंगणी समय भान विसरती। घरात शिरण्या होता उशीर, तेव्हा दादा कोपती पत्नीवर, म्हणे थेरडीसन शोभे थेर मुलांसवे नाचण्याचे। तेव्हा जानकी सांगे पतीला की गरब्यात फेर धरण्याला, लहान थोरांसही लाभला हक्क येथे खेळण्याचा। गरबा एक भक्ती प्रकार, येथे सारखा लहान थोर, देवी स्वतः धरी फेर भक्तांसवे गरब्यात। परी गोष्ट न पटे पतीला, म्हणे थोरांस न शोभती लीला, मुखी वारंवार धरिला सूर तोची टोचणीचा। ती शब्द न काढी मुखातून, पतिव्रता वाकडे न धरी मनातून, म्हणे पतीस द्यावी जाण देवतांच्या लीलेची। तेची दिनी रात्रीला आगीचा डोंब उसळला, लोकांचा गलबला झाला सर्व जमती घरापुढे। घरासा आग लागली दरुवाड्याची मंडळी जमली, घरातील मंडळी झोपली लोक उठविती दादांना। दादा उठोनिया पाहत तो आग लागली घरात, गवऱ्या लाकडे खोलीत सुके गवतही होते जात। ज्वाळा उंचावरी पसरती पाहता उपजे मनात भीती, पाण्याच्या बादल्या फेकिती सर्व आणूनी घरात। तेवढ्यात जमले गावकरी पाण्याच्या फेकिती घागरी, आग जराही न शमे तरी ज्वाळा भडकती अधिकची। ऐसी रात्र गेली उलटोन थांबण्याचे न दिसे लक्षण, लोकही जाती थकून परी आग नावरे तयांना। येवढा प्रकार चाले घरात, परी जानकी बैसली कोपऱ्यात, गांभीर्याची दखलही न घेत स्वस्त चित्ते बैसली। दादा मनात गेले समजून की आपण कोपलो गरब्यावरून, आज मलाच ऐसे नाचवून शरण आणिले देवीने। जेव्हा पहाट गेली उजाडोन सर्व प्रयत्न झाले शून्य, तेव्हा घरांचे भविष्य जाणोन जानकी जवळ जाती स्वतः। साष्टांग करोनी नमन म्हणे आगीचे करावे शमन, काय पहात बैसला येथून शरण आलो पायी मी। स्वतः उठविती तिला धरून गडू तीर्थाचा दिला उचलोन, म्हणे शिंपडावे आगीवरून तीर्थ आपुल्या हाताने। जानकी हासे मनातून तीर्थ शिंपडी ज्वालेवरून, म्हणे शांत व्हावे अग्निनारायण ओम शांती शांती म्हणोनिया। सर्व आश्चर्याने होते पाहत अग्नि हळूहळू गेला विझत, जो रात्रीभर नवता आवरत तो शांत झाला झडकरी। अपार फेकिले होते पाणी, तरीही नावरला होता अग्नि, परी जानकीच्या तीर्थ शिंतोड्यांनी आग गेली विझून। गवऱ्या लाकडे होते गवत, झळ त्यांनाही न लागत, सर्व आश्चर्य होते करीत, घरही वाचले म्हणूनिया। त्यानंतरही बहुत दिन कोळसे निगती जमिनीतून, आग धुमसत राहिली म्हणून खणून काढिले सर्व ते। तेव्हा दादांस आले कळून की जानकीची शांती परम पावन, परी कोपली की ती वडवानल, मग क्षमा नसे कोणाला। मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, जानकीचे जिणे तैसे तुकाराम जैसे सांगतसे। असो नणंद होती कलावतीची, उपवर झाली लग्नाची, तिच्यावर संशोधनाची तयारी चालली घरात। मुरलीधर नावाचे मुलाला सहज दाखविती मुलीला, तेणे पसंत करिता वधूला वाद चाले घरात। मुलास नव्हते माता पिता, सहा भावंडांचा पोषिता, कोणी गणगोतही नव्हता, स्त्रीही नव्हती घरात। प्रपंचाचा पडेल भार म्हणून नाकारिती तोवर, तो जानकी सांगे विचार बदलू नये आपुला। तुमची मुलगी सुखी होईल जरी याची घरात पडेल, भाग्य तिचे उजळेल वासकरांचे कुटुंबात। ऐसा तिचा ऐकून विचार, लग्नाला दिला होकार, परंतु वासकरांचे कडील स्त्री नव्हती कार्याला। तेव्हा जानकी सांगे मुरलीधरांना, मी तुमचीच आई जाणा, तुमचे कडून पुढारीपणा लग्नात मी घेईन। कार्यास प्रारंभ करावया, घाणा घेतला भरावया, चार चौघी जमती स्त्रिया जाते फिरवीत बैसल्या। हळकुंडे टाकिती जात्यात, मुखी ओव्या गात गात, परी हळकुंडे भरडता निघत कुंकू बाहेर जात्याचे। कुंकू निघाले पसाभर, नववधूस दिधले ओंजळी भर, म्हणे सौख्य लाभेल भरपूर कुंकू लावावे प्रतिदिनी। तीन चिमटी काढावे यातून, ते कपाळी नित्य लावून, त्यात तीन चिमट्या भर टाकून सांभाळावे या प्रसादाला। ऐसा घडता मंगल शकून, त्यांचे शुभ मंगलही होऊन, जानकीचा आशीर्वाद लाभून संसार घडी स्थिरावली। एका चामड्याचे कारखान्यात वासकर होते नोकरीत, परिदैवाची चक्रे फिरत भाग्योदय जाहला। जेथे नोकरी होते करीत, जवळील जागा भाड्याने घेत, कारखानदार होती भाग्यवंत जानकीच्या पूर्ण कृपेने। सुळे नावाचे होते गृहस्थ, भोळे भाबडे देवभक्त, त्यांना साधूची लागे संगत, नादी लागती तयाच्या। साधू करी नाना प्रकार, किंवा दाखवी तसे चमत्कार, सुळे भुलुनी जाती साधूवर सेवा करीती अखंड। मणे देवी कृपा करील, जरी पैसे मज तू देशील, माझ्या सेवेशी राहतील तुझ्या मुली सदैव। जैसे तो शब्द काढी मुखातून, पतिपत्नी पाळीती वचन, कळेन कैसे जाती भुलून आज्ञा पाळीती साधूची। सुळे पत्नी जवळून मंगळसूत्रही घेतले मागून, म्हणे बैराग्या परी जाण जीवन तुम्ही जगावे। सोने नाणे घेई मागून देवी अज्ञाचे सांगे कारण, म्हणे परीक्षा निष्ठेची पाहून देवी प्रसन्न होईल तुमावरी। ऐसे काढून घेता सर्व धन, दोन वेळेचे महागले जेवण, तरीही न उघडती लोचन परम भक्ती जडलीसे। येता नवरात्रीचे सुदिन, साधू म्हणे येतो जाऊन, पुण्यास मी यज्ञा कारण देवी याचना करावया। जैसा साधू गेला घरातून, मुली स्पष्ट सांगती कारण, आम्ही न करू सेवा जाण ऐशा भोंदू साधूची। कुजबुज चाले घरातून, नापसंती दर्शविती प्रत्येक जण, परी सुळ्यांना न पटे कारण साधूस गुरु केला म्हणूनी। ऐसे चैत्रासे आले सुदिन, म्हणोनी हळदी कुंकवाचे कारण सुळे पत्नी येतीये कदिन जानकीकडे त्या निमित्ते स्त्रियाही जमल्या बहुत सुळे पत्नी बैसली कोपऱ्यात शून्य ऐशा नजरेत देहभान विसरती जानकीची सहज गेली नजर म्हणोनी बोलवी आपुल्या समोर शिरी ठेवोनिया कृपा कर म्हणे काय मूर्खपणा चालविला अजुनी ना उघडती लोचन सारे लुटून नेले तरी धन काय बैसलीस डोळे मिटून जागृत व्हावे झडकरी कुंकुठेविले हातावर तोते उडू लागले वरचेवर म्हणे साधू नाचवी तुमचे घर ऐसेची त्याच्या इच्छे परी हा साधू आहे भोंदू केवळ आहे संधी साधू त्याचा सोडावा नादू नातरी विपरीत घडेल हे कुंकू लावावे सर्वांना जेणे शुद्ध होईल कल्पना विकल्पित झाल्या मना ज्ञान जागृती येईल त्या सर्वांना कुंकू लावती तई झोपेतून येई जागृती ऐसी शुद्ध होऊन मती सुळे पतिपत्नी सावरले साधून आला परतून तो परस्पर गेला समजून केवळ जानकी कृपे करून भोंदुगिरी तयाचीन चाले म्हणोनी या श्रोतेजन बोध घ्यावा कथेवरून की सावध असावे प्रपंचातून अंधश्रद्धा ठेवू नये साधू ओळखावा लक्षणावरून गुरुही करावा पारखून केवळ चमत्कार पाहून नमस्कार आपण करू नये एकदा ताराबाई माहेरपणाला बडोद्याहुनी येती गणदेवीला तेव्हा त्यांच्या पतीला चेंडू लागला खेळताना तेव्हा पती होते बडोद्यात क्रिकेटचा खेळ असता खेळत चेंडू नाकावरी बैसत रक्त वाहे भळभळा रक्त थांबे ना म्हणून दाखल करीती दवाखान्यात वाटे हाड गेले मोडून शस्त्रक्रिया लागेल कराया तेची दिनी गणदेवीत जानकी पतीला असे सांगत तारेस पाठवावे बडोद्यास उदयिक सकाळी झडकरी ऐसे सांगून ओट्यावरी स्वतः धावे झडकरी सर्व येती बाहेरी काय झाले म्हणोनिया रक्तवाहे नाकातून सर्व आश्चर्य करीती पाहून तेव्हा सांगे समजावून प्रकार त्यांना बडोद्याचा म्हणे चेंडू लागला जावयाला तो जोराने नाकावर बसला तोची घाव मी झेलला रक्त पाहिले जे तुम्ही त्यांचे रक्त नाही थांबत माझी आठवण आहे करीत मुलीस पाठवावे त्वरित प्रसाद देते लावण्याला असता निघण्याचे तयारीत तो तारच मिळे हातात म्हणे पिंजर टाकावी मुखात निश्चिंत असावे मानसी तारा येई बडोद्यात तडक जाई दवाखान्यात कळे की पती नाहीत शुद्धित रक्तहीन थांबे नाकाचे डॉक्टर करीत होते विचार शस्त्रक्रिया करावी लवकर परी बेशुद्धीतल्या रुग्णावर कार्य कराया न धजती जैसी तारा जवळ बैसली पतीस जागृती आली म्हणे ऐका न आली बघावया ती मजला तेव्हा तारा जाई आनंदून म्हणे आईस आले घेऊन प्रसाद लांबून दाखवून पिंजर लाविली नाकाला खडीसाखरेचे पाणी करून तेही दिले तोंडातून आणि आश्चर्य आले घडून रक्त थांबले क्षणात डॉक्टर आले धावून पाहती तो रक्त गेले थांबून सायंकाळी परतून घरी पाठविले तयांना ऐसी परपीडा केली हरण स्वतःचे अंगावर झेलून जानकीचे हे अलौकिकपण कुणान आकळे कधीही लक्ष्मणराव प्रधान 18 वर्षाचे असता जाण जानकीच्या दर्शनाकारण गणदेवीस येती एकदा जैसे मस्तक ठेविती चरणावर तैशी फुले दिली ओंजळभर भावे घेऊन या सत्वर बाजूस बैसती निष्ठेने विचारमग्न असता लक्ष्मण जानकीचे लक्ष गेले म्हणून बाळा कशास थांबलास अजून प्रश्न पुशीला प्रेमाने ओंजळ अपुली पुढी करून सांगे फुलांकडे बघून म्हणे काय करावे ह्यांचे म्हणून प्रश्न आला मनात तेव्हा हसोनी सांगे लक्ष्मणास, फुले वहावी महादेवास, तुझं दर्शन देईल तो खास, भोळा सांब सदाशिव, आणि तो तुझ सवे बोलेल, काय हवे म्हणोनी विचारील, भाग्य तुझे उजळवील, मागून घ्यावे हवे ते। तैसाची उठला लक्ष्मण, मंदिरात गेला दर्शना कारण, गाभाऱ्या समोर उभा राहून लक्षितसे शिवपिंडीस, तो चित्याने तेथे पाहिला एक गलिच्छ वृद्ध बैसला, त्याने अपुला पाय ठेविला शिवपिंडीवरी प्रत्यक्ष, जैसा तो पाही लक्ष्मणास, तैसा प्रश्न पुसे सावकाश, कोणत्या आशेने आलास, काय पाहिजे तुझला रे, त्याचे पाहुनिया गलिच्छपण, लक्ष्मण गेला गोंधळून, म्हणे सहज आलो दर्शना कारण, महादेवाच्या मंदिरात, परितोची प्रश्न पुसे परतोन, काय पाहिजे तुझ म्हणून, तै ओंजळ पुढे करून दाखवितो तयाला, म्हणे पाय घ्यावेत काढून आपुले या पिंडीवरून, म्हणजे मी वाहीन सर्व फुले शिवावरी, वृद्ध हासला मनात पाय बाजूला असे करीत, लक्ष्मण उतरला गाभाऱ्यात फुले वाहण्या शिवावरी, त्याचा विक्षिप्तपणा पाहून अनादर उपजला मनातून, त्याचे कडेन पाही ढुंकून फुले अर्पुनी परतला, जैसा घरात शिरला लक्ष्मण, तोची जानकीने केला प्रश्न, घडले का बाळा शिवदर्शन, काय पुशिले तयांनी, म्हणे मजन घडले दर्शन, परी एक गलिच्छ ब्राह्मण, पिंडीवर ठेवूनिया अपुले चरण, बैसलेला पाहिला, त्यानेच विचारला प्रश्न, तुझं काय हवे म्हणून, परी मनात न पटे खुण, निरुत्तर उभा राहिलो, जानकी हसली खदखदून, वेड्या काय केले समणून, ते शिव प्रत्यक्ष प्रकटून, दर्शन देण्या आले की, तैसाची गेला तो गोंधळून, आपल्या दैवास दिले दूषण, कैसे न ओळखिले आपण, प्रत्यक्ष सांगितले असताना, त्याचे गहिवरून आले मन, तै डोळ्यात आले अश्रू भरून, ते हात फिरवूनी पाठीवरून, जानकी समजावितसे तयाला, तुझ न कळता घडले दर्शन, ते व्यर्थन होईल जाण, तुझे सुखी होईल जीवन, जरी न लाभे समृद्धी, तैसेची पुढे आले घडून, सुखशांतीत जगले जीवन, आज निवृत्त झाले प्रधान, केवळ जानकीच्या वचनाने, संत देती संधी आणून, परी दैवात असता उणेपण, दृष्टी समोरून जाते निघून, भुरळ मना पडतसे, ऐसे जानकीचे अलौकिकपण, अंतर्ज्ञाने व्यापिले सर्वज्ञपण, भूत भविष्य वर्तमान जाण, तिज आकळे पूर्वीच।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम अष्टमोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकवीरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।